खंड दुसरा प्रकरण बारावे हिंदी लोकांची ओळख देख ख्रिस्ती ओळखीविषयी अधिक लिहिण्यापूर्वी त्याच वेळच्या इतर अनुभवांचा निर्देश करणे आवश्यक आहे. नाताळमध्ये दादा अब्दुल्लांना जे स्थान होते तेच प्रिटोरियामध्ये शेठ तय्यब हाजी खान महम्मद यांना होते. त्यांच्याशिवाय एकही सार्वजनिक काम चालत नसे. त्यांची ओळख मी पहिल्याच आठवड्यात करून घेतली. प्रिटोरियातील हरेक हिंदी माणसाची माहिती करून घेण्याचा माझा विचार असल्याचे मी त्यांना सांगितले. हिंदी लोकांच्या स्थितीचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे व त्याकामी आपली मदत मिळावी अशी अपेक्षा आहे असेही सांगितले. त्यांनी आनंदाने मदत करण्याचे कबूल केले. माझे पहिले काम म्हणजे सर्व हिंदी लोकांची सभा भरवून त्यांच्यापुढे त्यांच्या स्थितीचे चित्र मांडणे हे होते. शेठ हाजी महम्मद हाजी जुसफ यांच्या नावे मला शिफारस पत्र मिळाले होते. त्यांच्या घरी ही सभा भरली. तिला मुख्यत्वे करून मेमण व्यापारी हजर होते. थोडे हिंदू पण होते. प्रिटोरियामध्ये हिंदूंची वस्ती फार थोडी होती. हे माझ्या आयुष्यातील पहिलेच भाषण म्हणायचे. मी तयारी भरपूर केली होती. मला सत्यासंबंधी बोलायचे होते. व्यापारात सत्य चालायचे नाही असे मी व्यापाऱ्यांच्या तोंडून ऐकत आलो होतो. ही गोष्ट मला त्यावेळीही खरी वाटत नव्हती, आजही वाटत नाही. व्यापार आणि सत्य यांचे परस्पर पटायचे नाही असे प्रतिपादणारे मित्र आजलाही आहेतच. ते व्यापाराला व्यापार म्हणतात आणि सत्याला धर्म, आणि पुढे युक्तिवाद असा लढवतात की व्यवहार तो व्यवहार आणि धर्म तो धर्म. व्यवहारात शुद्ध सत्य चालायचेच नाही. त्यात यथाशक्ती सत्य बोलता चालता येणार अशी त्यांची समजूत. या भूमिकेचा मी आपल्या भाषणात चांगला समाचार घेतला आणि व्यापाऱ्यांना त्यांच्या दुहेरी कर्तव्याची जाणीव करून दिली. परदेशात आल्यामुळे त्यांची जबाबदारी स्वदेशामध्ये असती त्यापेक्षा वाढली आहे, कारण मुठभर हिंदी लोकांच्या चालचलणुकीवरून हिंदुस्थानच्या करोडो लोकांचे माप ठरत होते. इंग्रजांच्या राहणीच्या मानाने आमच्या राहणीमध्ये असलेला गलिच्छपणा माझ्या दृष्टोत्पत्तीस आला होता. त्याचाही श्रोत्यांपुढे उल्लेख केला. हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिस्ती वगैरे अथवा मद्रासी, पंजाबी, सिंधी, कच्छी, सुरती वगैरे भेद विसरले पाहिजेत या गोष्टीवर विशेष जोर दिला. आणि शेवटी एक मंडळ स्थापून त्यांच्यामार्फत अंमलदारांच्या भेटी घेणे, अर्ज करणे इत्यादी मार्गांनी हिंदी लोकांना सोसाव्या लागणाऱ्या क्लेशांवर इलाज करण्यात यावे असे सुचविले. व त्या कामी मला मिळेल तेवढा वेळ निरपेक्षपणे देण्याची माझी तयारी आहे असेही सांगितले. सभेवर भाषणाचा ठीक परिणाम झालेला दिसला. चर्चा झाली. कित्येकांनी माझ्याजवळ हकीगती सांगू म्हणून सांगितले. मला हिंमत चढली. मला दिसले की त्या सभेत इंग्रजी जाणणारे फारच थोडे होते. असल्या परकी मुलुखात इंग्रजीचे ज्ञान असलेले चांगले असे मला वाटले. म्हणून ज्याला फुरसत असेल त्याने इंग्रजी शिकावे अशी मी शिफारस केली. मोठी उमर झाल्यानंतरही अभ्यास करता येतो असे सांगून तशा तऱ्हेने अभ्यास केलेल्या लोकांची उदाहरणे दिली. वर्ग निघाल्यास त्याला किंवा सुट्टे सुट्टेच कोणी इच्छित असतील तर त्यांना शिकविण्याचे मी स्वतःच्या शिरावर घेतले. वर्ग तर नाही निघाला, पण तीन जण आपापल्या सवडीच्या वेळी आणि त्यांच्या घरी शिकवायला गेलो तर शिकायला तयार झाले. त्यापैकी दोन मुसलमान होते, एक न्हावी व दुसरा कारकून होता. एक हिंदू लहानसा दुकानदार होता. सर्वांच्या सोयी मी सांभाळल्या. माझ्या शिकविण्याच्या शक्तीविषयी मला यत्किंचितही अविश्वास नव्हता. माझे शिष्य दमले म्हटले तरी चालेल, पण मी दमलो नाही. कधी कधी त्यांच्याकडे जावे तर त्यांना फुरसत नसायची, पण मी धीर सोडला नाही. त्यापैकी कोणाला इंग्रजीचा गाढा अभ्यास करायचाच नव्हता, पण दोघांनी 8 महिन्यात चांगली प्रगती केली म्हणायला हरकत नाही. दोघांनाही जमा खर्च लिहिण्याचे आणि सामान्य पत्रे लिहिण्याचे ज्ञान मिळाले. न्हाव्याला आपल्या गिराहिकांबरोबर बोलण्यापुरतेच शिकायचे होते. त्या दोघा जणांनी आपल्या शिक्षणाच्या योगाने चांगले पैसे कमावण्याची शक्तीही मिळवली. सभेच्या परिणामावरून माझे समाधान झाले. अशा तऱ्हेची सभा दर महिन्याला किंवा दर आठवड्याला भरण्याचे ठरले. कमी जास्त नियमितपणे ही सभा भरत असे आणि विचार विनिमय होत असे. त्यामुळे प्रिटोरियात एखादाच कोणी हिंदी राहून गेला असता तर न कळे की ज्याची माझी ओळख नाही किंवा ज्याची मला माहिती नाही. हिंदी लोकांच्या स्थितीचे अशा तऱ्हेने ज्ञान झाल्यावरून मला प्रिटोरियामध्ये राहणाऱ्या ब्रिटिश एजंटाची ओळख करून घेण्याची इच्छा झाली. मी मिस्टर जेकोब्स डी वेटना भेटलो. हिंदी लोकांबद्दल त्यांना कळकळ वाटत होती. त्यांचे वजन फारसे नव्हते, परंतु होईल ती मदत करण्याचे व वाटेल तेव्हा भेटण्याचे त्यांनी कबूल केले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर पत्र व्यवहार चालविला आणि त्यांच्या कायद्याप्रमाणेच हिंदी लोकांना मज्जाव होता कामा नये असे सुचविले. त्यातून एवढे निष्पन्न झाले की चांगला पोशाख केला असेल तर अशा हिंदी लोकांना वरच्या वर्गाची तिकिटे मिळतील असे पत्र आले. एवढ्याने पुरी सोय झालीच नाही, कारण चांगला पोशाख कोणाचा आहे हे ठरविणारा स्टेशन मास्तरच. ब्रिटिश एजंटाने मला आपल्याशी झालेल्या पत्रव्यवहारासंबंधी काही कागदपत्र वाचायला दिले. तय्यब शेठजींनाही दिले होते. त्यावरून ऑरेंज फ्री स्टेटमधून हिंदी लोकांचे पाय किती निर्दयपणे काढून लावण्यात आले ते मला दिसून आले. थोडक्यात म्हणजे ट्रान्सवॉल आणि फ्री स्टेटमधील हिंदी लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास मी प्रिटोरियामध्ये करू शकलो. या अभ्यासाचा पुढे मला भरपूर उपयोग व्हायचा आहे याची मला त्यावेळी कल्पनाही नव्हती. मला एक वर्ष अखेर किंवा दावा आधी आटपला तर त्यापूर्वीही स्वदेशी निघून जायचे होते, पण ईश्वरी संकेत वेगळाच होता.